चतुर्थ सर्ग। विश्वामित्रांचे आगमन, राम आणि लक्ष्मणांचे त्यांच्याबरोबर जाणे आणि त्राटिकेचा वध करणे। श्री महादेव म्हणाले, स्वतःच्या मायेने परमात्मा रामरूपात प्रगट झाले आहेत हे जाणून त्यांचे दर्शन घेण्यास अग्निप्रमाणे तेजस्वी असणारे महर्षी विश्वामित्र एकदा अयोध्या नगरीत आले। त्यांना पाहताच महाराज दशरथ झटकन उठून उभे राहिले आणि वसिष्ठांसह पुढे येऊन त्यांनी त्यांचे स्वागत केले। नंतर यथाविधी त्यांचे पूजन आणि अभिवादन करून भक्तीने नम्र झालेल्या चित्ताने दशरथ राजाने दोन्ही हात जोडून मुनींना म्हटले, हे मुनीश्रेष्ठ, तुमचे आगमन झाल्यामुळे आज मी कृतकृत्य झालो आहे। तुमच्यासारखे महानुभाव लोक ज्या घरी येतात त्या घरात सर्व संपदा आपोआप येतात। आता तुमचे शुभागमन कोणत्या कारणासाठी झाले आहे ते मला सांगा, मी तुमच्या आज्ञेचे पालन करेन। तेव्हा संतुष्ट झालेले महाबुद्धिमान विश्वामित्रसुद्धा त्यांना म्हणाले, पर्वकाळ आला असे पाहून देवगण आणि पितृगण यांच्यासाठी यज्ञ करण्यास मी जेव्हा जेव्हा प्रारंभ करतो तेव्हा तेव्हा मारीच, सुभाऊ आणि त्या दोघांचे अन्य अनुचर असणारे दैत्य हे नेहमी या यज्ञात विघ्ने निर्माण करतात। म्हणून त्या दोघांचा वध करण्यासाठी लक्ष्मणासह तुमचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम मला द्या, तुमचे कल्याण होईल। याबाबतीत वसिष्ठांचा सल्ला घेऊन जर तुमची इच्छा असेल तर तुमचे दोन्ही कुमार मला द्या। तेव्हा राजाने चिंताकुल होऊन एकांतात गुरुंना प्रश्न केला, हे गुरु, हजारो वर्ष लोटल्यावर मोठ्या कष्टाने देवसदृश असे हे चार पुत्र उत्पन्न झाले आहेत, त्यातील राम हा तर माझा फारच लाडका आहे, त्याला सोडण्यास माझे मन तयार नाही। कारण जर राम येथून निघून गेला तर मी कोणत्याही प्रकारे जिवंत राहू शकणार नाही, परंतु जर मी मुनींना नकार दिला तर ते मला शाप देतील त्यात संशय नाही। तेव्हा माझे हित होईल आणि असत्य बोलण्यापासून मी वाचेन असे काहीतरी सांगा। हे वसिष्ठ म्हणाले, हे राजा, देवांपासून सुद्धा गुप्त ठेवण्याजोगी गोष्ट ऐका। ही गोष्ट प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवावयास हवी। श्रीराम हा मानव नाही, पुराण पुरुष परमात्माच आपल्या मायेने या मानव रूपात जन्माला आला आहे। हे पुण्यशील दशरथा, भूमीचा भार उतरवण्यासाठी ब्रह्मदेवाने पूर्वी भगवंताची प्रार्थना केली होती ती पूर्ण करण्यास परमात्म्यानेच तुमच्या घरी कौसल्याच्या ठिकाणी जन्म घेतला आहे। पूर्वजन्मामध्ये तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र प्रजापती कश्यप होतात आणि यशस्विनी कौसल्या ही पूर्वीची देवमाता अदिती होती। त्यावेळी ग्राम्य विषयांचा त्याग करून एकमात्र भगवान विष्णूंची पूजा व ध्यान या तत्पर होऊन तुम्ही दोघांनी पुष्कळ वर्षे फार उग्र तप केले होते। त्यानंतर भक्तवत्सलाने वर देणाऱ्या अशा भगवंताने तुम्हा दोघांवर प्रसन्न होऊन तुम्हाला म्हटले, वर मागा। तेव्हा तुम्ही भगवंताजवळ अशी याचना केलीत, हे निरंजना, तू आमचा पुत्र हो। तेव्हा भूतांना निर्माण करणाऱ्या भगवंताने म्हटले की ठीक आहे, त्याप्रमाणे भगवान विष्णू आता तो रामरूपाने तुमचे पुत्र झाले आहेत आणि हे राजा रामांची सेवा करण्यासाठी शेषनाग हा लक्ष्मणाच्या रूपात प्रकट होऊन रामांचा सेवक झाला आहे। भगवान गदाधर विष्णूंचे शंख आणि चक्र भरत आणि शत्रुघ्न या रूपात अवतरले आहेत। तसेच विष्णूंची योगमाया ही सुद्धा जनकाला आनंद देणारी सीता होऊन जन्माला आली आहे। यावेळी त्या सीतेचा श्रीरामाशी संयोग घडवून आणण्यासाठीच विश्वामित्र आले आहेत। हे राजा, हे अतिशय गुह्य आहे, हे कधीही कोणासही सांगू नका। म्हणून आता तुम्ही प्रसन्न चित्ताने श्री विश्वामित्रांचा सत्कार करून लक्ष्मीपती रघुनाथांना लक्ष्मणासह त्यांच्याबरोबर पाठवून द्या। वसिष्ठांनी असे सांगितल्यावर राजा दशरथाने स्वतःला कृतकृत्य मानले आणि मग प्रसन्न चित्ताने आदरपूर्वक हे अरे रामा, अरे लक्ष्मणा अशा हाका मारल्या। नंतर ते दोघे भाऊ आल्यावर त्यांना हृदयाशी धरून आणि त्यांच्या मस्तकाचे अवघरण करून दशरथाने त्यांना विश्वामित्रांच्या हाती सोपवले। त्यानंतर अतिशय प्रतापी अशा महानुभाव विश्वामित्रांनी अत्यंत प्रसन्नतापूर्वक त्यांना आशीर्वाद देऊन सन्मानित केले। धनुष्य, भाता, बाण आणि खड्ग इत्यादीने सुसज्ज होऊन आपल्याजवळ आलेल्या श्री राम लक्ष्मणांना बरोबर घेऊन विश्वामित्र तेथून निघाले। थोडेसे दूर गेल्यावर त्यांनी भक्तिपूर्वक श्रीरामांना बोलावले आणि देवाने निर्माण केलेल्या बला आणि अतिबला नावाच्या दोन विद्या त्यांना दिल्या। त्या विद्या घेतल्यावर क्षुधा आणि अशक्तपणा इत्यादींची बाधा होत नसे. नंतर गंगा नदी पार करून ते ताटका राक्षसीच्या वनात आले. तेव्हा सत्यपराक्रमी श्री रामाना विश्वामित्र म्हणाले, स्वतःच्या इच्छेनुसार रूप धारण करणारी ताटका नावाची राक्षसी येथे राहते. येथील सर्व लोकांना ती अतिशय त्रास देते, तेव्हा कोणताही विचार न करता तिला ठार करा. ठीक आहे असे बोलून धनुष्यावर दोरी चढवून रघुनाथाने टणत्कार केला आणि त्याने त्या टणत्काराने ते संपूर्ण वन दुमदुमून टाकले. तो शब्द ऐकल्यावर घोर रूप असणाऱ्या ताटकेला तो आवाज सहन झाला नाही. तेव्हा रागाने वेडीपिशी होऊन ती एखाद्या काळ्याकुट्ट मेघाप्रमाणे विक्राळ बनून श्रीरामाकडे धावली. भगवान श्रीरामाने पटकन तिच्या वक्षस्थळावर एक बाण सोडला, त्यामुळे खूप रक्त ओकत ती भयंकर राक्षसी त्या वनात मरून पडली. त्यानंतर शापामुळे पिशाचे बनलेली ती ताटका श्रीरामचंद्रांच्या कृपेने शापमुक्त होऊन सर्व अलंकाराने विभूषित अशी अतिशय सुंदर यक्षिणी झाली. तिने श्रीरामांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना प्रणाम करून ती त्यांच्या आज्ञेने दिव्यलोकात निघून गेली. तेव्हा अतिशय आनंदित होऊन विश्वामित्रांनी रामांना आलिंगन दिले आणि त्यांच्या मस्तकात उग्रहण केले. त्यावेळी अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव त्यांना आला. आपले परम भाग्य समजून त्यांनी रहस्य व मंत्र इत्यादीसह सर्व शस्त्रास्त्रे प्रीतीपूर्वक सौंदर्य संपन्न अशा श्रीरामांना दिले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे बालकांडे चतुर्थ सर्ग समाप्त.